नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशभरात आज साजरा होणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मार्ड संघटनेकडून संप मागे घेण्याचा निर्णय. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे पोलीस प्रशासनावर ताशेरे. संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची सरकारची माहिती. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना लागू करण्यासंबंधी शासन निर्णय जारी. आणि राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस आज साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासोबतच देशभरात 1000 अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी 23 ऑगस्टला चंद्रयान 3 मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरलं. या यशाच्या स्मरणार्थ हा दिवस अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार तर अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या चांद्रयान 3 चमूला विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोल्यातले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ प्रशांत मंगले यांना संशोधन क्षेत्रातल्या योगदानासाठी तर यवतमाळचे डॉ यशवंत गोटे यांना कृषी विज्ञान क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी 5 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ संपावर गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं होतं. त्यानुसार दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स तसंच राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत मार्ड तसंच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातली संघटना बीएमसी मार्ड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपला संप मागे घेतला. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, निवासी डॉक्टरांना निवास व्यवस्था वसतिगृह यासह विद्यावेतन नियमितपणे मिळेल असं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं 2 विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. काल न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. हा गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले असून या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे. दरम्यान या प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान राज्यात कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सरकारनं काळजी घ्यायला हवी, मात्र सरकारच या विषयाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागानं जारी केला आहे. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगानं काळजी घेणं, सखी सावित्री समिती यासंदर्भातले निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनानं 24 तासाच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल असं या शासन निर्णयात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
नको मुलीची चिंता जोडा सोनेरी सुखांचे धागे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पाठीशी उभे. आता हा सत जगावर ध्यानी नियम ठेवून लेक जन्माला.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षांपर्यंत एकूण रक्कम 1 लाख रुपये मुदत ठेव योजनेत ठेवले जातात, म्हणजेच 1 लाखाची FD केली जाते. मुलगा मुलगी एक समान, आमची मुलगी आमचा अभिमान. सशक्त कामगार, महाराष्ट्र दमदार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.
परवा रविवारी 25 ऑगस्टला होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 25 ऑगस्टला या दिवशीच IBPS क्लर्क भरती परीक्षा असल्यानं सदर पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा वचनपूर्ती मेळावा आणि लाभार्थी सन्मान सोहळा काल कोल्हापूर इथं पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने तसंच मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांनी काल 8व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. समाजाच्या मुख्य मागणीवर चर्चा करण्यासाठी येत्या 3 सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 3214 प्रशिक्षणार्थी आस्थापनांवर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील 5564 आणि खासगी आस्थापनेवरील 457 अशी एकूण 6022 पदं उपलब्ध करून दिली आहेत. अंबाजोगाई इथले डॉक्टर अरविंद देशपांडे यांचं काल निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉक्टर देशपांडे यांनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. जालना जिल्ह्यात काल 2 वेगवेगळ्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पांगरी शिवारात समृद्धी महामार्गावर काल पहाटे भरधाव पिकअप वाहन समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात पिकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भोकरदन अनवा रोडवरील वाडी शिवारात काल सकाळी झालेल्या अन्य एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. लातूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात असं आवाहन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केलं आहे. या संदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. या बैठकीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करणं, शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यासारख्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा तालुका स्तरावर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. हे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी सांगितलं. महिला अत्याचाराविरोधात बीड इथं काल विविध संघटनांच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया FSI, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि समविचारी पक्ष संघटनांनी सहभाग घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगानं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी येत्या 3 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशभरात आज साजरा होणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मार्ड संघटनेकडून संप मागे घेण्याचा निर्णय. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे पोलीस प्रशासनावर ताशेरे. संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची सरकारची माहिती. आणि राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.